चीनी मंडी .com पॉडकास्ट।
पूर्णा साखर कारखान्याला आग। वसमत येथील पूर्णा साखर कारखान्यात अचानक लागलेल्या आगीत सुमारे 25 लाख रुपयांचं साहित्य जळून खाक झालं। कारखान्यातील बगॅससह इतर साहित्य बुधवारी पहाटे जळालं। कारखान्यातील कर्मचारी आणि वसमत नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनंतर आग विझवली। पूर्णा कारखान्यात 2 वेळा आगीचा प्रकार घडला। आधी मंगळवारी रात्री आग लागली, ती कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्नांची शिकस्त करून बुधवारी पहाटे नियंत्रणात आणली। मात्र नंतर बुधवारी दुपारी 3:30 सुमारास पुन्हा कारखान्यात आग लागली। या आगीत बगॅस कॅरियर साहित्य, वायरिंग आणि बेल्ट रोटर आदी साहित्य जळाल्यानं सुमारे 25 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचं कारखाना प्रशासनाकडून सांगण्यात आलं। वसमत नगरपालिकेचे अग्निशामक दल आणि कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी ही आग विझवली। सुदैवानं या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही। या आगीत कारखान्याचं मोठं नुकसान झालं।